ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೇ ಜನಸ್ಯಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಕುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ 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 ರಘುವೀರ. ಆತಾ ಹೃದಯ ಹೇ ಆಪುಲೆ ಚೌಫಾಳುನಿಯಾ ಭಲೆ ವರೀ ಬೈಸವು ಪಾವುಲೆ ಶ್ರೀ ಗುರುಂಚಿ. ಪಂಧರಾವ್ಯಾ ಅಧ್ಯಾಯತಲ್ಯಾ ಗುರು ನಮನಾಚಯ ಓವ್ಯಾ ಅಪಣ ಗೆಲೆ ದೋನ್ ತೀನ್ ರವಿವಾರ ತರಿ ಪಾಹತೋ ಆಹೋತ್. ಮಾಗಚ್ಯಾ ವೇಳೆಲಾ ಅಪಣ ಹೃದಯ ಸರ್ವ ಬಾಜುನಿ ಶುದ್ಧ ಕರ್ಣ आणि त्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं प्रतिष्ठित करणं म्हणजे बोध प्रतिष्ठित करणं हे हृदयभूमी म्हणजे उपनिषद काळापासून ज्या मूर्ध्नी आकाश गगनाकाशाला हृदय असं म्हणतात त्याला संबोधून त्याची प्रक्रिया कशी असेल ते पाहिलं. ध्यानाच्या अथवा योगाच्या प्रक्रियेप्रमाणे हृदय याचा अर्थ जरी मस्तकाकाश असला तरी देखील ज्याला आपण मी असं म्हणून छातीकडे हात ठेवतो ते हृदय अंतःकरण ही गोष्ट देखील इथं अभिप्रेत आहे. नव्हे या श्लोकाच्या बाबत या ओवीच्या बाबत अशा प्रकारचा अर्थ जास्त अभिप्रेत आहे कारण या ठिकाणी पूजा सांगितलेली आहे. ध्यानाच्या प्रक्रियेत कोणती पूजा नाहीये. एक हृदयाची भाषा आहे आणि एक बुद्धीची भाषा देखील आहे. एक मस्तकाची भाषा आहे आणि एक अंतःकरणाची भाषा आहे. अंतःकरणाची जी भाषा आहे अथवा हृदयाची जी भाषा आहे ती प्रेमाची भाषा आहे, भावनेची भाषा आहे. तर जी मस्तकाची भाषा आहे ती सुरुवातीला तर्काची भाषा आहे, विचारांची भाषा आहे आणि मग नंतर एकदम निर्विचाराची भाषा आहे, मनाच्या अमनाची भाषा आहे. मनाच्या निस्तरंगतेचा तिथं जास्त संबंध आहे आणि या अंतःकरणाच्या भाषेमध्ये मनाचे तरंग चालतात. त्या ठिकाणी विचार देखील चालतो, त्या ठिकाणी भाव चालतो, त्या ठिकाणी प्रेम चालतं. कोणाकोणाला ही अंतःकरणाची भाषा विशेष भावते तर कोणाकोणाला योगाची परिभाषा विशेष भावते. मात्र योग अथवा ध्यान आणि भक्ती अथवा या ठिकाणी अंतःकरण भावना या गोष्टी बोध होण्याच्या दृष्टीने बोलण्यासारख्या आहेत. एका अंतिम बोधाच्या दृष्टीने अंतःकरणाच्या माध्यमातून बोध झाला तरी अथवा ध्यानाच्या योगाच्या माध्यमातून जरी बोध झाला तरी एकच गोष्ट आहे. ज्याला ध्यानाच्या माध्यमातून बोध होतो, ध्यानाच्या माध्यमातून निस्तरंगता समजते, त्या निस्तरंगतेच्या पुढे जाऊन ध्यानाच्या माध्यमातून जो परमात्मा भावाशी एकरूप होतो आणि ज्यांनी फारसा कधी या अंतःकरणाच्या भाषेचा अभ्यास केलेला नाही अशी व्यक्ती देखील नंतर भावनेनेच भरून येते असं दिसतं। विशेष करून जे ध्यानाचे संप्रदाय आहेत त्या ध्यानाच्या संप्रदायांमध्ये मनाकडे साक्षीत्वानी पाहणं, मन नाहीस होणं, मनाच्या अमन अवस्थेमध्ये शुद्ध मी अस्तित्व मात्र आत्मा आहे, सच्चिदानंद आहे अशी प्रतीती येणं अशा प्रकारचा अनुभव अभिप्रेत आहे। पण या अनुभवामध्ये मुरल्यानंतर हळूहळू तो अंतःकरणाची किंवा भावनेची भाषा देखील जाणतो, परिपूर्णतेने जाणतो। ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतःचा संप्रदाय हा ध्यानाचा संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे। सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे त्या निरूपणाचा हात धरणारं निरूपण असं कुठेही झालेलं नाही। हठयोगाची देखील परंपरा त्यांच्या पूर्वगुरूंच्या एका ब्रँचमध्ये होती, एका शाखेमध्ये होती, त्याचं ऋण फेडण्यासाठी त्यांनी हठयोग देखील सांगितला, त्याच्या बरोबरीने त्यांनी राजयोग देखील सांगितला। या दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या पण ज्ञानेश्वर महाराजांना काही केवळ ध्यानयोगी म्हणता येईल। ज्ञानेश्वर महाराज हे भक्ताचार्य देखील होते, त्यांचा हरिपाठ आपण नुकताच पाहिला, नवव्या अध्यायाचं त्यांनी केलेलं निरूपण आपण पाहिलं। एवढंच नव्हे तर त्यांचं स्वतःचं जीवन एवढं प्रेमाने भरून गेलं की लोक त्यांना त्या प्रेमापोटी माऊली म्हणायला लागले। त्यांचे पंढरीनाथांवरचे अभंग आपण पाहिले। ध्यानाच्या मार्गाने गेला त्याचंही अंतःकरण समृद्ध होईल, याच्या उलट जो केवळ अंतःकरणाच्या मार्गाने गेला, भावनेच्या मार्गाने गेला, तरी देखील पुढे पुढे त्या भावनेच्या परमोच्च सीमेवर भाव आणि अभाव या दोन्ही गोष्टींना ओलांडून तो परमात्म भावामध्ये निस्तरंगतेमध्ये डूब देऊन राहतोच। म्हणून सुरुवातीला या मार्गांचं साकड आहे, संकट आहे, वेगळेपण आहे। अशा प्रकारे मार्गामार्गाचा विशेष अभिनिवेश राहू नये म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी बारावा अध्याय हा भक्तियोग असेल तर तिथं गुरुस्तवन करत असताना ध्यानाची प्रक्रिया सांगितली। ध्यानाच्या अंगाने सोहम बोधे निझ विसी बुझावोनी म्हणून साधका तू माऊली असं सद्गुरूंचं वर्णन केलं। आणि हा हे ज्ञानकांड चाललेलं आहे, तेरावा अध्याय आहे, ज्ञानकांडाची समाप्ती या अध्यायाच्या अखेरीला होणार। त्याची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी पूजा बांधून गुरुनमनाच्या ओव्यांनी केली। म्हणून ज्याला समजलेलं आहे तर तो भक्तीवर टीका नाही करू शकणार ध्यानमार्गी असताना, ज्याला समजलेलं आहे तो ध्यानावर टीका नाही करू शकणार भक्तीमार्गी असताना, असं असू शकत नाही। म्हणून या ज्या ओव्या आहेत या ओव्या खऱ्या अर्थाने भक्तीच्या ओव्या आहेत, पूजेच्या ओव्या आहेत, भावाच्या ओव्या आहेत। आपण त्याचं प्रारंभी ध्यानाच्या अंगाने निरूपण पाहिलं, आज आपण भक्तीच्या अंगाने निरूपण पाहणार आहोत, भावनेच्या अंगाने याचा अर्थ पाहणार आहोत। आता आपलं हृदय शुद्ध करू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ज्याला हृदय म्हटल्याबरोबर आपण जिथं हात दाखवतो ती जागा शुद्ध करून त्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं विराजमान करू असं ते म्हणत आहेत। भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा तरी संतांची या चरणा वेची ते वचन जेणे राहे समाधान तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार। हृदय शुद्ध करण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे संतांनी फार सुंदर सांगितलेलं आहे। मोठ्या प्रेमाने अभंग गावेत, भावानी अभंग गावेत, गीत गावं, गीत गाणं गद्यापेक्षा गीतामध्ये काव्यामध्ये अधिक तरलतेने भावना व्यक्त होतात म्हणून गीत गावं। चित्त शुद्ध करावं आणि भावानी गीत गावं, भावानी गीत गाता गाता शुद्ध चित्त करावं। तुला जर देव व्हावा असं वाटत असेल, देव दर्शन व्हावं असं वाटत असेल तर हा सोपा उपाय असं तुकाराम महाराज सांगतात। तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। चित्त शुद्ध करण्याचे जे सर्व मार्ग आहेत, सुविचार अंतःकरणामध्ये घोळवणं, उत्तम संस्कारांनी राहणं, कर्म आपली धड करणं, सत्कर्मांमध्ये असणं, तरी संतान सवेव सता संतांची संगती, योग ज्ञाने पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी, येणीची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी। या सत्कर्मांनी चित्त शुद्ध होतं। अत्यंत भावपूर्ण गीत गात असताना त्या भावाचा स्पर्श मनाला व्हावा, सूर ताल याच्याकडेच केवळ लक्ष नसावं। सूर ताल हे गाण्यामध्ये आवश्यक आहेत, पण एकूण भक्ताचा जो रोख असेल तर तो रोख केवळ भावाकडे असावा। आपण जे म्हणतो आहोत, गीत म्हणतो आहोत, त्या गीताच्या भावाशी तदाकार व्हावं, एकरूप व्हावं। जर गीतात तळमळून प्रार्थना केली असेल तर तळमळून आपण प्रार्थना करतोय असा भाव असावा। काही मागणं मागितलं असेल, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळो आले, तुकाराम महाराजांची मागणी आहे। तर खरंच तळमळून आपण म्हणतो की आता हा उपकार माझ्या जीवनावर तू देवा कर, या देहाचा विसर मला पडू देत, या देहापोटी मी विकारात सापडलोय, काम क्रोध मत्सर अनेक प्रकारची सुख दुःख हा भोगायला लावतो, या देहाचा मला विसर पडू देत। हे जर झालं तरच माझा जीव सुख प्राप्त करेल हे मला केशवराजा समजून आलेलं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात। ठाव देई चित्ता राखे पायापाशी, तू माझ्या चित्ताच्या ठिकाणी ठाव दे, येऊन राहा आणि मला तुझ्या पायांपाशी तू ठेव। याच्यामध्ये मागणं आहे, आपलं चित्त भगवंताच्या ठिकाणी राहावं अशी भावना आहे। माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भव हा तारी दातारा, माझी बाही माझा दंड हातात धरून, बाहू हातात धरून तू मला या भवपार घेऊन जा। चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तुची विठोबा, करी या तिमिराचा नाश उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश करीर वास हृदयी, आपले आशा पाश जाणून घ्यावेत, कसे आशा पाश आहेत, काय काय आशा आहेत, काय काय हवंय, त्या सगळ्या तू तोडून टाक तुझ्या करता आणि माझ्या हृदयाच्या ठिकाणी तू वास कर. यांनी हृदय शुद्ध होतं. मस्तक ठेंगणा करी संतांची या चरणा, आणि जिथं जिथं संत दिसतील तिथं मी नम्र असावं. यांनी हृदय शुद्ध होतं. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा लवावे. नाहीतर सद्गुणी माणूस दिसला की याच्यात काय विशेष आहे, मलाही एवढं सगळं कळतच आहे, असा अहंकाराचा भाव जर संतांच्या सज्जनांच्या सद्गुणी माणसांच्या समोर ठेवला तर अहंकाराची वारेमाप वृद्धी तर होतेच, हृदय निर्मळ कधीही होत नाही. आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे विचारांनी, भावनेनी, कृतीनी, निर्मळ आहे, पवित्र आहे आणि त्याच्यासमोर आपण लीन व्हायचं आहे. वेचिते वचन जेणे राहे समाधान, अशा प्रकारे बोल की ज्या बोलण्यामुळं तू समाधानात राहशील. हृदय शुद्ध होण्यासाठी गरजेची गोष्ट आहे. आणि तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. आपल्या वाणीतून आपण जे बोलतो त्याचा परिणाम आपल्यावर झाल्याखेरीज कसा राहील. आपली कृती आहे, आपलं कर्म आहे, त्या कर्माचा आपल्या अंतःकरणावर परिणाम होतो याच्यावर विश्वास ठेवा. आम्ही क्लिअरिंग हाऊसला मी जायचो, तिथं एक उत्तर भारतीय पंजाबी किंवा उत्तर प्रदेशचा असा एक मनुष्य यायचा, तर तो शिव्या देतच बोलायचा आणि आमची ही प्रेमाची भाषा आहे असं म्हणायचा. आमच्या शिव्यांमधून प्रेमच असतं, आमच्या या शिव्या नसतात, आम्ही आपलं बोलतो. मला त्याचं बोलणं ऐकून वाटलं की असं असू शकत नाही, असं कसं असेल, तो बोलतोय त्याचा काहीतरी अर्थ आहे की नाही, त्याला समजतो का समजत नाही, कुठेतरी तुच्छता असणारच. तो भले म्हणत असेल की आम्ही आमच्या प्रत्येक वाक्यात जरी शिवी असली तरी तसा अर्थ घेऊ नका, तरी याचा अर्थ काहीतरी आहे की नाही. शिवीचा अर्थ तर समजतो की समजत नाही, त्यामुळे या भानगडीत या फंदामध्ये कधीही पडू नका. वेची ते वचन जेणे राहे समाधान असं तुकाराम महाराज म्हणतात, याचा खूप मोठा अर्थ आहे. खरं म्हणजे समाधान ही जी गोष्ट आहे ही गोष्ट बोलण्यामुळे टिकून राहते. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, नाद ब्रह्म मुसे आले की गंगा पय असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. हे जे बोलण्याचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, आपण शक्य होईल तितकं, पण गोड बोलणं म्हणजे अंतःकरण गोड असल्याशिवाय गोड बोलता येत नाही. ज्याच्या अंतःकरणात छल आहे त्याचं बोलणं वेगळं असणार, ज्याच्या अंतःकरणात कपट आहे त्याचं बोलणं निराळ असणार, ज्याच्या अंतःकरणात शंका आहे त्याचं बोलणं निराळ असणार. शंका असणाऱ्या माणसाच्या बोलण्यातून मग पुढे पुढे जायला लागल्यावर तो म्हणतो नाही नाही मला फक्त वाटलं म्हणून मी विचारलं, असं असू नाही शकत. आज शंका आहे म्हणूनच या टोकापर्यंत जाता जाता माणूस मग कुठेतरी मागं येतो, नाही 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 तसं नाही, मला आपलं वाटलं म्हणून मी वाटलं म्हणजे ते आत आहेच. जो आचार गौरव आहे तर तोच सुकुलीन आहे का नाही हे ठरवतो, बोलण्यावरून तर सगळं समजतं. ज्या प्रकारचं बोलणं असेल, संशय जर आत असेल तर बाहेर संशययुक्त बोलणं होतच होतं, असं होऊ शकत नाही. निंदा जेव्हा येते तेव्हा अंतःकरण समजतं काय अंतःकरण आहे. हे निंदा जर असेल तर समजलंच पाहिजे. उगीचच आम्ही निंदा केली असं होऊ शकत नाही. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुकाराम महाराज म्हणतात की थोडाफार तर परोपकार घडावा. परोपकारांनी स्वार्थाचा त्याग होतो, आनंद देखील होतो, यामुळे हृदय शुद्ध होऊ शकतं. काळ सारावा चिंतने, एकांतवासी, गंगास्नाने, देवाचे दर्शन, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर बहु निद्रा भाषण. परमार्थ महाधन जोडो देवाचे चरण, हे जे उपाय तुकाराम महाराज सांगतात या उपायांनी हृदय शुद्ध होत असत. या उपायाखेरीज हृदय शुद्ध होईल कस. म्हणून हे उपाय अतिशय गरजेचे आहेत. सर्व बाजूनी आपलं हृदय शुद्ध करावं आणि वर त्या शुद्ध झालेल्या हृदयाच्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं येऊन विराजमान व्हावीत. म्हणून या हृदयशुद्धीचा भक्ती करता देखील कर्माशी संबंध आहे, विचाराशी संबंध आहे, भावनेशी संबंध आहे, परोपकाराशी संबंध आहे, इंद्रियांच्या कृतीशीही संबंध आहे, बोलण्या चालण्याशी संबंध आहे. ही प्रीकंडिशन आहे तर हृदय शुद्ध होईल. पूजेशी संबंध आहे, अभंगाशी संबंध आहे, नामस्मरणाशी संबंध आहे, या पारमार्थिक क्रियांशी तर संबंध आहेच. असं जेव्हा आपण करू तेव्हा मग सद्गुरूंची पावलं आपण तिथं ठेवू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हृदय शुद्ध करू आणि मग सद्गुरूंची. अगदी शबरी जरी झाली तरी रामचंद्र जेव्हा शबरीच्या आश्रमात गेले तर जिथं बसणार ती जागा साफसूफ तिने केली का केली नाही. तिच्या घरात बिचारीच्या काही नव्हतं, झोपडी होती, पण जिथं बसायला दिलं ती जागा शुद्ध करून साफसूफ करून तिच्या शक्यतेप्रमाणे एखादं चांगलं आसन तिथं तिने घातलं असणार आणि मग रामचंद्रांना बसा म्हणाली असेल ना. जर भगवंत अंतःकरणात येऊन बसणार असतील तर हृदयभूमी शुद्धच पाहिजे, नाहीतर बसणार कसे. तुम्ही जरी एखाद्या ठिकाणी गेलात आणि तिथं खुर्चीवर एक वस्तू आहे, दिवाणावर काही ठेवलेलं आहे, कोचावर काही ठेवलेलं आहे, तर थोडा वेळ उभं राहता कुठं बसू असं तुम्हाला प्रश्न पडतो. मग घरातल्या व्यक्ती पुढे येतात घाईघाईनी की आमच्याकडे मुलं आहेत ना म्हणून पसारा आहे. एरवी पसारा असायचं काही कारण नाही. मग ते सगळं उचलतात भराभरा, बसा बसा म्हणतात. कुठेतरी जागा रिकामी पाहिजे आणि चांगली तर पाहिजे की नाही बसण्यासाठी. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतायत. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. आपली हृदयभूमी स्वच्छ शुद्ध अशी करू. अनेक सद्गुणांमुळे, अनेक सत्कर्मांमुळे, दैवी भावनेमुळे हृदय जेव्हा शुद्ध होतं तेव्हा त्या ठिकाणी भगवंत येऊन बसतो, सद्गुरू येऊन बसतात. सद्गुरू येऊन बसले हे समजायचं कसं, शांतीमुळे समजायचं, प्रेम निर्माण होतं म्हणून समजायचं. निश्चिंतता येते तेव्हा समजायचं, आनंद होतो तेव्हा समजायचं, सद्गुरू येऊन बसले. हृदय शुद्ध करणं ही एक गोष्ट आहे, आणि त्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं येऊन राहिली म्हणजे मग या सगळ्या गोष्टी होतात. तिथं सद्गुरूंची पावलं बसवू. सद्गुरूंची पावलं याचा अर्थ अगदी भक्तीच्या परिभाषेत देखील सद्गुरूंचा बोधच आहे. सद्गुरूंच्या पावलांची कल्पना करणं आहे आणि बोध देखील आहे. व्यक्ती आणि व्यक्तींची पावलं ही आपल्या देशात कधी वेगळी काढली गेली नाहीत, तशी कल्पना नाही. जर समजुतीप्रमाणे एखादी व्यक्ती जर दुर्दैवी असेल तर तिला देखील काय कुठल्या तरी रंगाची पावलं म्हणतात, पांढऱ्या पावलाची आहे असं काहीतरी म्हणतात. सगळ्या देहाला पावलं घेऊन जातात ना. जेव्हा पावलं येऊन बसतात तेव्हा सद्गुरूच येऊन बसतात. त्यांचा भाव, त्यांचा बोध. अशा सर्वासकट सद्गुरू येऊन बसतात. एवढंच नव्हे तर जी परमार्थ विद्या त्यांच्या ठिकाणी वस्तीकडे येऊन राहिलेली असते ती सगळी परमार्थ विद्या त्या पावलांमुळे हृदयभूमीवर येऊन थांबली असं त्याचा अर्थ होतो. आता आपलं हे हृदय सर्व बाजूंनी शुद्ध करू, भलं शुद्ध करू आणि त्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं प्रतिष्ठापित करू. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ऐक्य भावाची अंजुळी. इथं सद्गुरूंची पावलं बसल्यानंतर आता पूजा विधी सुरू करायचा आहे, त्याच्याकरता ते म्हणतात की ऐक्य भाव. ओंजळीमध्ये ऐक्य भाव घेतलेला आहे म्हणजे जिथं ती पावलं येऊन स्थिरावली ती स्थिरावल्याबरोबर बोधच होतो, ऐक्यच निर्माण होतं. असं झालेलं नाही की सद्गुरूंची पावलं येऊन बसली आणि ऐक्य भाव नाही राहिला, द्वैतच राहिलं. द्वैत न मोडता ऐक्य भाव निर्माण होतो. वर सद्गुरूंची पावलं बसलीत असं दिसत असतं आणि ऐक्य भाव देखील असतो, अद्वैत भाव देखील असतो. म्हणजे जो पूजा करणारा जीव आहे तर तो आपण परमात्मा आहोत या बोधात जातो, या भावामध्ये जातो. त्यालाही माहीत असतं की आपलं जर उन्नयन होईल तर आपण परमात्मा होऊ आणि त्यांनीच केलेल्या उपदेशाप्रमाणे आपण एकरूप आहोत, अशा प्रकारचा भाव त्याच्या अंतःकरणात त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून ऐक्य भाव हीच कोणी ओंजळ. ओंजळ याचा अर्थ तुम्ही जास्तीत जास्त जेवढं धरू शकता तेवढं, असा ओंजळीचा अर्थ आहे. आपल्या देहामध्ये ओंजळी खेरीज आपल्याला स्थूल मानाने धरायला काही नाहीये, लक्षात घ्या. दुसरा कोणताही अवयव असा समर्थ नाहीये की ओंजळ भरून जेवढ्या गोष्टी मावतात तेवढ्या गोष्टी शरीरात मावण्याची सोय दुसरीकडे कुठे नाहीये. म्हणून ओंजळीत जे आहे ते तुमच्या शक्यतेप्रमाणे सर्व आहे. ऐक्य भावाची अंजुळी असं म्हटलेलं आहे. ऐक्य भाव आणि त्याची ओंजळ म्हणजे तुम्हाला शक्य असेल तेवढा सगळा ऐक्य भाव असा त्याचा अर्थ झाला. या ओंजळीमध्ये काय घातलेलं आहे? सर्व इंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजळी अर्घ्यू देवो. सर्व इंद्रिय याच कोणी कळ्या किंवा फुलं, तुमच्या शक्यतेप्रमाणे जेवढं तुम्ही घेऊ शकता तेवढं, आणि त्याच्यात सर्व इंद्रिय रूपी कळ्या फुलं तुम्ही ठेवलेली आहेत, भरलेली आहे ओंजळ, आहेतच तेवढी इंद्रिय, त्यामुळे ती भरणारच. अर्घ्य द्यायचं आहे पायांवर, पण सर्व इंद्रियरूपी फुलांचा कळ्यांचा अर्घ्य द्यायचा आहे, म्हणजे त्या अर्पण करायच्या आहेत, सर्व इंद्रिय अर्पण करायचे आहेत ऐक्य भावाने, ऐक्य भावरूपी ओंजळीमध्ये सर्व इंद्रियांच्या इंद्रियरूपी कळ्या फुलं भरून त्याची ओंजळ सद्गुरुचरणांवर अर्पण करतो आहे. याचा अर्थ असा की आता डोळे अर्पण झाले सद्गुरुचरणांवर, कान अर्पण झाले, इंद्रिय अर्पण झाली याचा असा अर्थ आहे, जीभ अर्पण झाली, सर्व इंद्रिय अर्पण झाली, हाताचे करणे का पायाचे चालणे अर्पण झालं, ही पूजा चाललेली आहे. अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. जसं अंजुळी ओंजळ ऐक्य भावाची आहे, तसंच वासना देखील धुतल्या, त्या धुतल्या अनन्य रूपी म्हणजे एकनिष्ठ रूपी भावाच्या जलानी उदकानी अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ, इंद्रिय अर्पण केली तरी देखील किंचित एखाद वेळेला इंद्रियांच्या ठिकाणी वासना राहील, इंद्रियांचा स्वभाव असल्यामुळे राहील, तर त्या वासना देखील अनन्य रूपी जलामध्ये धुतल्या आणि शुद्ध केल्या, धुवट केल्या, निर्मळ केल्या. म्हणजे डोळ्याची पाहण्याची जी इच्छा आहे त्याच्यात जी वासना म्हणून असेल, पाहणं हे डोळ्याचं सहज काम आहे, पण त्याच्यात एक वासना निर्माण होईल, ती वासना धुतली. प्रत्येक इंद्रियाचं एक स्वतःची शक्ती असते, पण त्या शक्तीमध्ये एक वासना मिश्रित होऊ शकते, ती वासना धुवून काढली. आणि ती वासना तन्निष्ठ केली, गुरुनिष्ठ केली, म्हणजे त्या वासनेला दिशा दिली. आणि हे जणू चंदनाचं अबोट श्री गुरूंच्या चरणाला लावलं, उगाळलेला गंध म्हणजे अनन्य रूपी पाण्यामध्ये ज्या वासना आहेत त्या उगाळल्या, आणि अनन्यता आणि वासना यांनी त्या वासना देखील तन्निष्ठ झाल्या, सद्गुरूंच्या चरणांशी तन्निष्ठ झाल्या, आणि मग ते अबोट चंदनाचं गुरूंच्या पायाला लावलं. प्रेमाचे नी भांगारे निर्वाळूनी नूपुरे लेवू सुकुमारे पदेतिये. ज्या घागऱ्या किंवा पैंजण, सोन्याचे पैंजण, भांगारे नूपुरे सुवर्ण पैंजण सद्गुरूंच्या पायामध्ये घातले, घागऱ्या सद्गुरूंच्या पायाला लेवविल्या, हे पैंजण देखील धुवून घेतले. प्रेमामध्ये शुद्ध करून घेतले. तुमच्या घरातले दागिने तुम्ही कधी सोनाराकडे पॉलिश करायला नेले असतील तर ते एका विशिष्ट पाण्यात रिठा वगैरे घालून चांगले धुवून तुम्हाला देतात. त्याला देखील बारीक बारीक मळ असतो, तो वरच्यावर असतो, सोनं शुद्ध चोख असतं. पण त्या चोख सोन्यावर काहीतरी मळ बसलेला असतो आणि तुम्ही ते किती हातानी करून होत नाही. पण घरी तुम्हाला कुठेतरी सर्फ सॅपोटॅक्स मध्ये ते घालून शुद्ध करावं असं वाटत नाही. गेलं वगैरे संपलं तर काय करा, त्याची काहीतरी रिएक्शन झाली तर. सोनं आहे ते ज्या मार्गाने त्याची हानी न होता शुद्ध होईल तसा मार्ग आपण धरतो, कशाने तरी घासत नाही. आणि तो सोनार जाणतो हे कसं शुद्ध करायचं. सद्गुरूंच्या पायामध्ये जे पैंजण सोन्याचे अथवा घागऱ्या घालायचे आहेत तर त्या प्रेमरूपी जलामध्ये धुवून निर्वाळून सद्गुरूंच्या पायावर चढू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळिया. अत्यंत आवडीनी घणावली म्हणजे एकतर घनवट झालेली, म्हणजे जसं दाणा घनवट होतो म्हणजे कसा टपोरेदार होतो की नाही, तसा घनवट झालेली आवड. किंवा एकपट दुप्पट किंवा त्याचाही घन करून, म्हणजे वर्ग आणि घन गणितात कसे आहेत तसंही म्हणता येईल. घणावली आवडी, आवडीचाही घन करायचा, वर्ग देखील नव्हे घन करून. किंवा मला कोणीतरी म्हटलं तो मला माहीत नव्हता अर्थ की घणो छेक, म्हणजे गुजरातीत असं पुष्कळ याला जसं म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांना, म्हणून गुजराती समजणारे असं कधी कधी क्लेम करतात की बऱ्याच काही काही गुजराती शब्द याच्यात आहेत ते गुजराती जाणत होते. कानडी लोकांचं तर म्हणणं आहेच, बरेचसे कानडी शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळिया. एकनिष्ठ शुद्ध झालेला भाव घन झालेला, वर्ग देखील नाही घन झालेला. अव्यभिचार हा शब्द परमार्थात देखील वापरावा ही एक गंमत वाटते. व्यभिचार आणि अव्यभिचार अगदी भगवंतांनी देखील वापरलेला आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपणात वापरलेला आहे. याचं कारण व्यभिचार ही वृत्ती आहे, एकनिष्ठ न राहणं ही वृत्ती आहे. ही वृत्ती प्रकृतीगत ज्यांना लाभलेली असते त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कृतींमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये व्यभिचार हा संभवतोच, असं होऊ शकत नाही. अव्यभिचार ही देखील वृत्ती आहे. ही जर वृत्ती असेल तर त्यांच्या जीवनामध्ये, कृतीमध्ये, वृत्तीमध्ये तो भरून राहिलेला असतो. व्यभिचार या गोष्टीवर कोरडे अशा करता भगवंतांनी ओढलेले आहेत की व्यभिचार हा फक्त स्वार्थ जाणतो, स्वतःच्या सुखापोटी कोणत्याही गोष्टी करायला प्रवृत्त होणं, कोणत्याही म्हणजे एका कुठल्या नियमांनी राहण्याची आवड न धरणं, स्वतःच्या सुखापोटी केवळ व्यभिचार करतो मनुष्य, व्यभिचारी विचार बाणवतो, व्यभिचारी आचार, व्यभिचार हा एका ठराविक अर्थाने समाजात रूढ आहे तेवढ्याच अर्थाने घेऊ नका। ज्या संस्थेत तुम्ही काम करता त्या संस्थेशी एकनिष्ठ न राहणं, एकनिष्ठता नसणं हे व्यभिचाराचं वैशिष्ट्य आहे। विचाराशी देखील एकनिष्ठ लागतो, जो विचाराशी एकनिष्ठ नसतो तो कालांतराने बदलत बदलत जातो, तो परत कधीतरी मूळ विचारावर देखील येतो, पण तो व्यभिचार प्रवृत्तीने विचार बदलत असतो। सद्गुरूंची जी पावलं आहेत म्हणजे बोध आहे आणि सगुण पावलं आहेत, या दोन्ही ठिकाणी अव्यभिचारी राहणं ही महत्वाची गोष्ट असते। अव्यभिचारांनी शुद्ध झालेली अशी आणि घणावलेली अशी आवड, घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी आंघोळ्या, त्याची जोडवी करू आणि ती सद्गुरूंच्या अंगठ्यामध्ये घालू। घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी आंघोळ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जे दागिने सद्गुरूंना घालू असं तर ते रूपक प्रतीक असं आहे, पण कोणता भाव ठेवायला पाहिजे ते ज्ञानेश्वर महाराज जास्त सांगतात। जसं हृदय आधी शुद्ध करू असं म्हणतात, मग ऐक्यभावाची ओंजळ, सद्गुरूंशी एकरूपता हीच ओंजळ निर्माण करू आणि त्याच्यामध्ये सर्व इंद्रिय त्या ओंजळीमध्ये आणून ती इंद्रिय सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू फुलांच्या रूपाने। तसंच इंद्रिय अर्पण केली तरी थोड्या थोड्या वासना राहतील, तर त्या वासना आणि अनन्य सद्गुरूंशी परमात्म्याशी अनन्यता, हेच कोणी उदक त्याच्यात त्या वासना खलून म्हणजे त्याचं गंध करून ते सद्गुरूंच्या चरणांना लावू। तसंच अत्यंत प्रेमानी, प्रेमाचे नि भंगारे, निर्वाळुनी नुपुरे, लेवऊ सुकुमारे पदेतीये, हे सर्व अत्यंत प्रेमानी करू। अव्यभिचार भाव त्यामुळे शुद्ध होऊ सद्गुरूंच्या स्थूल चरणाशी आणि बोधाशी, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाशी उपदेशाशी, आणि तेच त्याच कोणी जोडव्या त्या सद्गुरूंच्या अंगठ्यामध्ये घालू। आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवू वरी, तेथे अहम हा धूप जाळू, सोहम तेजे वोवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर, माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेवू श्री गुरुचरण, करू भोग मोक्ष निंब लोण पाया तया, या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा, जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे। पाच ओव्या सांगून झाल्या, नऊ ओव्या आहेत, चार ओव्या आत्ता होणं शक्य नाही, मी प्रवचन पुढे नेलं तरी देखील अजून किती पुढे नेणार। अति सुंदर अशी ही असं हे सद्गुरु नमन, त्याच्यात फार मोठा भाव आहे, खूप मोठं प्रेम आहे. त्याचा जो अर्थ आहे तो अर्थही खूप विलक्षण आहे. पुढच्या वेळेला आपण हा सगळ्या उभ्या संपतील आणि मग त्याच्यावर आपण काही साधना करू. इतका सुंदर विषय ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेला आहे की ज्या भावानी आपण साधना करून खूप सुख मिळवू शकतो. आपल्याला हा जो परमार्थ आहे हा परमार्थ आपल्या आचरणात आणायचा आहे, आपल्या जीवनात उतरवायचा आहे, आपल्या जीवनावर त्याचा प्रयोग आपल्याला करायचा आहे. म्हणून आपण काही घाई न करता जातो आहोत. या ओव्यांचं चिंतन यथाशक्य तुम्ही करा. याचं कारण पुढच्या रविवारी आता निवेदनात सांगितलं जाईल देखील, आपल्या प्लॅनरमध्ये देखील आहे की प्रवचन नाहीये. आणि त्याच्या पुढच्या रविवारी परत हा विषय मला सांगायचा आहे. तोपर्यंत या विषयामध्ये तुम्ही रमून राहायला काही हरकत नाही. हा जो विषय आहे हा विषय अंतर्मुखतेसाठी देखील, या महिन्याची आपली मध्यवर्ती संकल्पना आहे त्याच्याशी देखील सुसंगत आहे. असं असल्यामुळं तुम्ही घरी देखील हे उघडून पहा. तुम्हाला आता मी जे तुम्हाला सांगितलं तर त्याच निरूपण पद्धतीने आता पुढच्या ओव्यांचं निरूपण मी करणार आहे, त्यामुळे तुम्हाला देखील अंदाज येईल याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला समजेल. या ओव्यांकडे कशा रीतीने पाहायचं हे लक्षात येईल. तर कशा प्रकारे आपण या श्लोकाच्या अर्थाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू. हरिओम तत्सत.